नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारत आपल्या शेतकार नुस्तेमार आनी दूद उत्पादक शेतकारांच्या हिताकडेन केन्नाच तडजोड करचो ना. आयज नवी दिल्लीत एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिशदेंत उलयतना मोदी हांणी शेतकारांचे कल्याण हे तांच्या सरकाराचे सर्वोच्च प्राधान्य आसा हाचेर भर दिलो. सरकार शेतकारांचे उत्पन्न वाढोवपाक आनी शेतावेलो खर्च कमी करपाक सतत काम करता अशें सांगून तांणी अधोरेखीत केले की सरकारान शेतकारांची ताकद देशाच्या प्रगतीची बुनयाद म्हणून वळखल्या. डॉ स्वामीनाथन हांणी भारताक अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण करपाच्या चळवळीचे फुडारपण केले अशें तांणी सांगले.
हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है. भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा. और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं.
वेचणूक आयोगान आज उपराष्ट्रपतीच्या पदा खातीर वेचणूक उमेदवारी अर्ज दाखल करपाची अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपती पदा खातीर नामांकन अर्ज ह्या महिन्याच्या 21 तारखे मेरेन दाखल करपाक मेळटले आनी 9 सप्टेंबराक वेचणूक जातली. अधिसूचने प्रमाण अर्जाची छाननी 22 ऑगस्टाक तर उमेदवारी अर्ज फाटी घेवपाची निमणी तारीख ह्या महिन्याची 25 आसा. वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून लोकसभा दनपार 12 मेरेन आनी राज्यसभा दनपार 2 मेरेन तहकूब केली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वरांचेर सुरू जाले तेन्ना सभापती ओम बिर्ला हांणी प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाचो प्रयत्न केलो, पूण विरोधी सदस्यांनी विशेष सघन सुदारणा मुद्द्याचेर चर्चा करपाची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. राज्यसभेतूय अशेंच दृश्य पळोवपाक मेळ्ळें. सकाळी 11 सभागृह सुरू जाल्ले तेन्ना उपसभापती हरिवंश हांणी सांगले की तांकां वेगवेगळ्या मुद्द्यांकडेन संबंधित वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडच्यान 25 तहकूब सूचना मेळ्ळ्या, पूण त्यो सूचना रद्द केल्यात.
180 स्पेशल मेंशन्स रेज करने का मौका था, लेकिन लगातार व्यवधान के कारण हम केवल 13 स्टार्ट क्वेश्चंस, 5 जीरो आवर सबमिशंस और 17 स्पेशल मेंशन्स ही ले पाए. व्यवधान के कारण इस सत्र में तक 51 घंटे 30 मिनट हम गंवा चुके हैं. हमारी जिम्मेदारी देश की जनता के प्रति है. आप हाउस में ऑर्डर बनाए रखे, मैं आपको बोलने का मौका दूं.
उत्तराखंडातल्या धारली आणि हरसील या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी आणि हुंवारा उपरांत तिसऱ्या दिसाय मदत आणि बचाव कार्य झूज पातळीचेर सुरू आसा. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे उत्तरकाशीत उपस्थित असून परिस्थितीचेर वैयक्तिकरित्या लक्ष दवरतात. त्यांनी सांगले की एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्कर, आयटीबीपी आणि थळावे प्रशासन संयुक्तपणान पूर्ण तयारीन मदत कार्य करता.
कि हमारे लगभग अभी 50 जवान वहां पे पहुंच चुके हैं धराली में. कम्युनिकेशन नहीं हो पा रहा था तो उसके लिए हमारा जो सैटेलाइट फोन से वीडियो है वो पहुंच चुके हैं. मौसम साफ है और मॉर्निंग से ही हेलीकॉप्टर्स फ्लाई कर रहे हैं. जो भी वहां पर यात्री फंसे हैं या जो स्थानीय लोग हैं जिनको मदद की जरूरत है उनको लाया जा रहा है.
सरकारान सगळ्या नागरिकांक राष्ट्रध्वजा बद्दलच्या ज्ञानाची चाचणी घेवपाक आनी देशव्यापी ऑनलाईन क्विझ स्पर्धेत सहभागी जावपाक आमंत्रित केला. हे क्विझ मेरा युवा भारत उपक्रमा अंतर्गत आयोजित केल्या आनी नागरिक तांच्या सहभागाची दखल घेत सगळ्या स्पर्धकांक ई प्रमाणपत्र दितले. ही क्विझ सहभागींक देशभक्ती वाढोवपाक आनी तिरंग्याबद्दल जागृता वाढोवपाक शैक्षणिक अनुभव दिवपाक डिझाईन केल्या. सर्वाधिक गुण मेळोवपी 25 सहभागींक केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळ मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांच्या सहवासात सियाचिनाक भेट दिवपाची संधी मेळटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 11व्या राष्ट्रीय हातमाग दिसाच्या समारंभाच्या अध्यक्षस्थानार आशिल्ली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि आज नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार 2025 प्रदान केले. 11व्या राष्ट्रीय हातमाग दिसा निमतान आयोजित मेळाव्यात उलयताना सिंह हांणी म्हळें की आयज जग शाश्वत कापड उत्पादनाची मागणी करता आनी भारतीय हातमाग उद्देग त्या गरजेची पूर्तताय करता. एथलेटिक्साक भारताच्या अन्नू राणीन पोलंडातल्या आंतरराष्ट्रीय विस्लो मेनियक मेमोरियल सर्तीत भालाफेक स्पर्धेत 65.59 मीटरच्या हंगामातलो सर्वोत्तम प्रयत्नात भांगरा पदक जिखले. 17 सदस्यीय भारतीय पंगड आयज सावन चीनातल्या चेंगडू हांगा 17 ऑगस्ट मेरेन चलपी जागतीक खेळ स्पर्धा 2025 भाग घेवपाक सज्ज जाला. 1981 पासून दर 4 वर्सांनी जावपी ह्या जागतीक खेळ स्पर्धा मदीं ऑलिंपिक कार्यावळींत समाविष्ट नाशिल्ले खेळ दाखयतात. ह्या वर्साच्या आवृत्तीत 34 खेळ आनी 60 विशयां मदीं 253 पदक स्पर्धा आसतली. भारतीय हवामान खात्यान आयज सावन ह्या म्हयन्याचे 13 तारखे मेरेन सिक्कीमातल्या जायत्या जिल्ह्यांनी हळडुवो इशारो दिला. हो इशारो गंगटोक, प्याक्योंग, नामची, ग्यानशिंग आणि मंगन या जिल्ह्यात लागू जाता. हाका लागून भुईकाप, रस्ते संपर्क विस्कळीत जावप, अचानक हुंवार येवपाची शक्यता आसता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.